सोमवार दिनांक 19 जानेवारी 2004।
नमः श्रीराम श्रीराम श्रीराम
जया ज्ञानालादी
गगन जिनताती योगी
स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरीती रिद्धीची धीड योगा ऐसे द्वाड हेळसती तपो दुर्गे वोलांडित क्रतुकोटी वोलांडित उलथून सांडित कर्मवल्ली इथपर्यंत आपलं झालेलं होतं। हे ज्ञान प्राप्त करावं म्हणून तपोरूप दुर्ग किल्ले ओलांडून पलीकडे जातात। कोणतं ज्ञान? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संबंधीचं ज्ञान, आणि या संबंधीचं ज्ञान जाणून घेऊन क्षेत्रज्ञ तो मी या बोधावर येणं हे या ज्ञानाचं स्वरूप। तपोरूपी दुर्ग म्हणजे खूपच मोठं तप करणं हाच कोणी एक दुर्ग। त्या तपाचा होणारा अभिमान किंवा अहंकार आणि त्या अहंकारामध्ये सापडून राहत आपण ऐकत मुक्त आहोत। आपण उपवास मार्गी आहोत। आपण एक गाव सोडून गेली 40 वर्ष कुठेही गेलेलं नाहीत। आपण मौन धारण करून आहोत किंवा कायम आपण एक विशिष्ट नामच उच्चारतो आहोत। जेव्हा म्हणेन तेव्हा अभंगाकरताच वाणी उच्चार करेल, एरवी मौन असेल। अशा प्रकारचे जे नियम आहेत आणि ते नियम वर्षानुवर्ष आचरण करणं याला तप असं म्हणतात। एका परीने अनेक वर्ष साधना करणं हे तपाचं स्वरूप आहे। आणि अनेक वर्ष एखादी गोष्ट करायला लागल्यानंतर त्या गोष्टीचा एक अभिमान अंगात जडण्याचा असा संभव असतो, आणि मग त्या अभिमानाला बाजूला सारता येत नाही। मला मौनाचा विषय माहिती आहे, मौन म्हणजे काय हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे। अशा प्रकारचं तपोरूप दुर्ग। उपोषण म्हणजे काय हे मी जाणतो, तुम्हाला माहिती आहे काही उपोषणाबद्दल? म्हणून आपण जे काही तप म्हणून आचरलं असेल तर तपच आपल्या पुरता दुर्ग होऊन राहतो, तोच एक कठीण ओलांडण्याचा अडथळा असा होऊन जातो। आणि मग ज्या करता ते तप केलेलं असतं तो विषय राहतो बाजूला आणि अभिमानच त्याच्या ठिकाणी येऊन राहतो। गायत्रीची पुरश्चरणं इतकी इतकी केलेली आहेत, मग आता काय करायचं? काय केली आहेत तर इतरांनी काय करायचं? पण त्याचा एक अभिमान येऊन राहतो, आणि हा अभिमान ओलांडून पुढे जाणं पलीकडे जाणं ही दुष्कर गोष्ट होऊन राहते। या ज्ञानासाठी म्हणून अशा प्रकारचे तपोरूप दुर्ग जो ओलांडून पलीकडे जातो, अभिमान रहित असं तपाचं आचरण जो करतो आणि तपाच्या आचरणातून जो ज्ञानाकडे अग्रेसर होतो, अगदी खूप वर्ष आपण एक गोष्ट केंद्रात मी गेली 25 वर्ष येतो आहे, तुम्ही एकदा असं झालं की विनोबांना ते काही शिक्षणाच्या संबंधाने युक्त्या सांगत असताना शिक्षण कसं हवं, शिक्षणात मर्म काय हवं, शिक्षकाची मनोधारणा कशी हवी शिकवत असताना विद्यार्थ्याची मनोधारणा तयार करणं हे देखील शिक्षकाचं काम आहे, त्याची मनोधारणा बनवणं हे देखील शिक्षकाचं काम आहे. ती त्यांनी कशी बनवावी, शिक्षण म्हणून एक शास्त्र आहे, हे शास्त्र कशा रीतीने विकसित करावं, अंमलात आणावं, याच्या संबंधी ते काही चर्चा करत होते. ते बोलत असताना एक शिक्षक असं म्हणाले की तुम्ही जे सांगता आहात तर ते व्यवहार्य नाही, याचं कारण तुम्हाला शिक्षणाचा कोणताही अनुभव नाही, मी गेली 30 वर्ष शिकवतो आहे, असं विनोबांना म्हणाले. विनोबांनी असं लिहून ठेवले की मी त्यावेळेला त्या ठिकाणी काही बोललो नाही, पण घाण्याचा बैल खूप फिरला म्हणून तेल गाळण्यामध्ये तो तज्ज्ञ होत नाही, तो रोज बराच फिरतो, याचा अर्थ तो तज्ज्ञ झाला तेल गाळण्यामध्ये असं होत नाही. ते म्हणाले की त्यांनी 30 वर्षाची दाढी मला दाखवली, असं त्यांनी लिहून ठेवले, पण असं दाखवून तो तज्ज्ञ होत नाही. शिक्षक निराळा आणि शिक्षणाच्या विषयी विचार करणारा शिक्षण तज्ज्ञ निराळा. शिक्षक शिक्षण तज्ज्ञ असू शकतो, पण तेव्हा असू शकतो की जेव्हा शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी बारीक सारीक विचार केलेला आहे आणि दुसऱ्याचे विचार देखील अंमलात आणण्याची, ते निदान ऐकून घेण्याची ज्याची क्षमता आहे. तपोदुर्गे वोलांडित क्रतुकोटी वोवांडित, मागच्या वेळेला खरं म्हणजे आपलं हे सगळं झालेलं आहे. क्रतुकोटी म्हणजे कोट्यावधी यज्ञ, वेदोक्त यज्ञ आणि त्या यज्ञांची वेदोक्त फळ, अमुक यज्ञ केल्यानंतर अमुक अमुक फळ प्राप्त होतं, ही जी फळं असतात ही फळं मोठी आकर्षक असतात. काही काही फळं ही स्वतःसाठी नसतात तर समाजासाठी असतात. पर्जन्य कामेष्ठी यज्ञ हा स्वतःसाठी नसतो, काय आपल्या डोक्यावर फक्त पाऊस पडणार नाहीये, आपल्या शेतात फक्त पाऊस पडणार नाहीये, या पावसाचा सर्वांना उपयोग आहे आणि वेदांनी सांगितलेलं कर्म आहे, अशा प्रकारची कर्म की ज्या कर्मांनी समाजाची मोठी सेवा होईल. आपल्या स्वतःकरता केलेले यज्ञ तर आहेतच, ती एक वस्तू आहेच, पण समाजाकरता समाजाच्या उन्नतीकरता म्हणून यज्ञाचं आचरण करणं ही यज्ञ प्रकरणामध्ये आणिक एक वेगळी अशी वस्तू आहे आणि त्याचं फळ देखील समाजाकरता व्यापक असं आहे. एकदा स्वामीजींकडे एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले की आपली जी प्रवचनं आहेत ती प्रवचनं इतकी चांगली आहेत की मी आता माझ्या गावी कधी जाईन असं मला झालंय आणि तिथल्या लोकांना हे सगळं कधी समजावून सांगेन असं मला झालंय. अशा प्रकारची सेवा करणं ही एक आवड असते. आता जे आपल्याला समजलेलं आहे ते इतरांना समजावं अशी एक आवड असते. स्वामीजी असं म्हणाले की 25 वर्षांनी, त्यांना लगेच थांबून म्हणाले की 25 वर्षांनी मी जे काही सांगितलेलं आहे, मी जे काही सांगतो आहे ते आधी तुम्ही मुरवा तर तुमच्या ठिकाणी, तुम्ही सांगण्याची घाई करू नका, अजून अवकाश आहे सांगायला. त्यामुळे समाजाकरता चाललेला यज्ञ सेवा तिथपासून ते व्यक्तीकरता ज्येष्ठीकरता चाललेला यज्ञ सेवा हे यज्ञ आणि या यज्ञांची जी फळं आहेत ती फळं ही बहुतेक करून भौतिक असतात आणि उत्तम अशी भौतिक असतात, म्हणजे तुमचं कल्याण होण्याची अशी ही फळं असतात, समाजाचं कल्याण होण्याची अशी ही फळं असतात. शुद्ध परमार्थाशी त्याचा तितकासा संबंध नसतो, तरी देखील यज्ञ संस्था आवश्यक आहे की अनावश्यक आहे? तर आवश्यक देखील आहे, कारण समाज जर सुस्थिर राहील तर समाजात असणाऱ्या व्यक्ती देखील परमार्थ करू शकतील. म्हणून समाजाच्या स्वास्थ्याकरता, सुखाकरता, सुखाच्या कामनेकरता हे यज्ञ केले जातात. मात्र हे यज्ञ त्या कामनेमध्येच अडकून पडतात. त्याच्या पुढे हे यज्ञ जर जात नसतील तर मग तो यज्ञ देखील एक अडथळाच ठरला. तपोदुर्गे ओलांडित क्रतुकोटी वोवांडित उलथुनी सांडित कर्मवल्ली, कितपर्यंत हे आपण पाहणार असं म्हटलेलं होतं. कर्मवल्ली याचा अर्थ एका कर्मातून पुढचं कर्म, त्या कर्मातून पुढचं कर्म, अशा प्रकारे कर्मांचा भला मोठा पसारा निर्माण होणं. सृष्टी याचा अर्थच कर्म असा आहे. अव्याहत चाललेली कर्म अशी सृष्टीची शास्त्रीय व्याख्या आहे. ज्या ठिकाणी अनेक प्रकारची कर्म, एकच नाही तर विविध प्रकारची कर्म सातत्याने चालू असतात आणि एकाच वेळेला चालू असतात. आकाशात काही कर्म चाललेली आहेत, प्रकाश पडतो आहे, वायूंची वेगळी वेगळी संयुग तयार होत आहेत, पृथ्वीवर विविध प्रकारची कर्म चाललेली आहेत. पाऊस पडतो आहे, त्याचा एक परिणाम होतो आहे. ऊन पडत आहे, त्याचा एक परिणाम होतो आहे. थंडी पडते आहे, त्याचा एक परिणाम होतो आहे. अनेक प्रकारची जीवसृष्टी आणि त्या जीवसृष्टीची चाललेली अव्याहत कर्म. जसा माणूस हालचाल करतोय शहरामधून, तर तसेच किडे कीटक देखील हालचाल करतायत, अव्याहत हालचाल करतायत. त्यांचं त्यांचं विश्व आहे, जग आहे. माणसाची जी कर्म आहेत ती कर्म देखील एका कर्मातून दुसरं कर्म, त्याच्यातून तिसरं कर्म, अशा प्रकारे निर्माण होत आहेत. कर्मांना अंत नसतो. कर्माला एकदा सुरुवात झाली, कर्मचक्राला एकदा सुरुवात झाली की त्याचा जर शेवट कुठे होणार असेल, जरा पुढे सरकून घेता येईल का, ही मध्ये एक रांग तयार करता येईल असे. तुम्ही असे दोन दोन रांगा तयार करा, एकाने इकडे सरका, एकाने इकडे सरका, त्या करता येते. इकडे इकडे पुढे या, तिथे दोन रांगा होतात बरोबर. हा जागा होते हरी. तसंच इथं देखील मध्ये पुढे यायची सोय आहे. इकडे देखील भगिनी वर्गाचं तिथे एक रांग तयार होईल. एक बीज भल्या मोठ्या वृक्षाला जन्म देऊ शकतो आणि त्या बीजाला वृक्षाच्या माध्यमातून त्या बीजाच्या एकूण जीवनात, म्हणजे त्या वृक्षाच्या एकूण जीवनामध्ये कोट्यावधी अब्जावधी बीज पुन्हा एकदा तयार होतात आणि त्याच्यातलं प्रत्येक बीज देखील पुन्हा कोट्यावधी अब्जावधी बीजांना निर्माण करू शकतं. तशा न्यायानी एका बीजापासून देखील सर्व पृथ्वीवर एक जंगल निर्माण सहज होऊ शकतं. याच्यामध्ये अशक्य काही नाही. तसं एका कर्मामधून स सर्व विश्वाची कर्म चालवण्याचं सामर्थ्य बीज वृक्ष बीज या न्यायाने सहजच येतं. एका माणसाने केलेली कर्म देखील केवढी आवाढव्य असतात. चांगली वाईट अनेक प्रकारची कर्म आणि त्याची फलस्वरूप म्हणून देखील पुन्हा उत्तम फळ किंवा कनिष्ठ फळ किंवा मिश्र फळ अशी त्याला सातत्याने फळ मिळत असतात. तुम्ही कोणाचं भलं केलं, एक कर्म निर्माण झालं तर तुमचं भलं कधी होईल ती गोष्ट निराळी, पण ज्याचं भलं होईल तो अजून कोणाचं भलं करायला प्रवृत्त होतो. अशा प्रकारे एका कर्मातून अनेक कर्म निर्माण होतात. आणि ही जी कर्मवल्ली आहे, ही कर्मवल्ली म्हणजे कर्म कर्माचं फळ, फळापासून पुन्हा कर्म, त्याच्यापासून पुन्हा फळ, ही फळं देखील बाह्य फळं आहेत आणि अंतरफळं देखील आहेत. म्हणजे बाहेर तुम्ही कोणावर उपकार कराल तर तुमच्या आत देखील एक शांती समाधान निर्माण होईल, त्याचं अंतरफळ देखील तुम्हाला मिळेल शांती समाधानाच्या अंगाने. आणि बाहेरची कर्म तशीच चालू राहतील, सात पडसात ध्वनी प्रतिध्वनी अशा न्यायाने ती कर्म उमटत राहतील बाहेर, आणि आत देखील एक फळ जे मिळतं शांती समाधानाचं, त्यामुळे तुमची अंतर्व्यक्ती तयार होईल, तुमचं अंतःकरण, तुमचं चित्त, तुमचं मन याच्यावर परिणाम होईल. तुम्ही एखाद्याला फसवलं तर बाहेर त्याचा एक परिणाम होईल आणि तो इन टर्न होत जाईल, कसा होईल सांगता येणार नाही, तसाच एक आत परिणाम होईल. जेव्हा लोक तुम्हाला फसव्या म्हणायला लागतील तेव्हा लक्षात येईल की आपली अंतर्व्यक्ती कशी बनली. एका विलक्षण अशा पद्धतीने ही कर्मवल्ली झपाट्याने वाढते आहे. या कर्मवल्लीचा खरा जोर मी देह आहे, मन आहे आणि बुद्धी आहे, आणि देह मन बुद्धीने मी कर्म करतो, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगी ना आता, अशा प्रकारची वृत्ती. कर्मवल्लीचा जर नाश व्हायचा असेल तर कर्म ज्या देह मन बुद्धीकडून घडतात त्या देह मन बुद्धीपासून मी अत्यंत अलिप्त अकर्ता अभोक्ता निसंग आत्मा अशा भूमिकेवर जर एखादा येईल तर तो जी कर्म करेल त्या कर्मातून बाहेरची म्हणजे कर्मवल्ली तशीच चालू राहील, पण त्याच्या आत असणारी जी कर्मवल्ली आहे त्या कर्माचं फळ, तो फळ भोगणारा मी, त्याच्यावर होणारे संस्कार, त्या संस्कारांनी पुढची कर्म बोधानी अथवा अबोधानी करणं, त्याच्यातून पुन्हा पुढची कर्म तयार होणं, ही साखळी तुटेल. अशा रीतीने कर्मवल्लीतून कर्मपसाऱ्यातून हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून तो मुक्त होतो. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, अनेक प्रकारांनी भजन करणारे अत्यंत निसंदेहपणाने उघडिया अंगी, कसलाही संदेह कसलाही संकोच कोणत्याही प्रकारची कमीपणाची भावना या गोष्टींना थारा न देता अनेक प्रकारच्या उपासना करत असतात. नाना भजन मार्गी किती तऱ्हेनी उपासना संभवते आणि किती तऱ्हेनी केली जाते. कशा करता तर हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी, जया ज्ञानाला मी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून कोणताही संकोच नाही, लोक काय म्हणतील याची पर्वा नाही,
विठ्ठल विठ्ठल असं म्हणत रस्त्याने चाललेला आहे. साधारणपणाने संकोची परमार्थी कसा असतो? संकोची परमार्थी जर प्रवचनाला जाईल तर मित्रांना सांगेन की लेक्चरला जातो, प्रवचन शब्द वापरणार नाही. उगीच कोणी असं म्हणायला नको की काय करतोय हा या वयात. त्यांनी लेक्चर जरा अटेंड करून येतो. यांना कायम संकोच, म्हणजे बायको देखील आपली काय म्हणेल, नवरा देखील आपला काय म्हणेल, मुलं देखील आपली काय म्हणतील, असं म्हणतील की कोणत्या युगात आहात तुम्ही, काय करता आहात वेड्यासारखं, म्हणून तो कायम सांभाळून राहील. माझ्या माहितीचं एक गृहस्थ केंद्रात अगदी नियमित यायचंय, अगदी नियमित. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने त्यांच्याच घरी समारंभ होता, लग्न होतं, म्हणून मी गेलो होतो. तर तेव्हा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची ओळख करून देताना त्यांनी असं सांगितलं की मी जातो ना, तुम्हाला सांगितलं बाळासाहेबांकडे मी जातो, तिथंच हेही येतात. आणि कधीची गोष्ट तर अगदी 94-95 सालची गोष्ट. आणि ते किती वर्ष येत होते तर जवळपास 13-14 वर्ष येत होते. आणि त्यांच्या तोंडून मी बाळासाहेब असा उद्गार कधीच ऐकला नव्हता, कारण ते जेव्हा यायला लागले तेव्हा स्वामीजींना बाळासाहेब कोणी म्हणत देखील नव्हतं. आम्ही स्वामीजींना बाळासाहेब म्हणायचो, मी म्हणायचो, कारण तेव्हा कोणी त्यांना स्वामी म्हणायचंच नाही. जेव्हा मी जायला सुरुवात केली तेव्हा त्यांना सगळे बाळासाहेब म्हणायचे आणि आम्ही देखील बाळासाहेब म्हणून हात मारायचो. नंतर मग मला अनुग्रह झाल्यानंतर 77 साली आणि जशी काही तरुण मुलांची आणि माझी ओळख व्हायला लागली तसं मी म्हणलं की आपण बाकी लोक काही म्हणतील, कारण त्यांची प्रवचनं आज बरीच वर्ष चालू आहेत, त्यामुळं अनेक वर्षांपासून लोक येतात, आपण तर स्वामी म्हणू, म्हणून आम्ही त्यांना स्वामी म्हणायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतरही हे 5-7 वर्षांनी आले तरी देखील हे स्वामींकडे आम्ही जातो असं सांगायला तयार नव्हते त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना. त्यात ना ते बाळासाहेब वाकडे त्यांच्याकडे आम्ही जातो, त्यांच्या तिथे हेही येतात अशी ओळख करून देत होते. याला संकोच करणं असं म्हणतात. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी कसली तमान बाळगता. त्याच्यात कसलाही संकोच न बाळगता, कमीपणा न धरता, शेंकून न वाटता, कोण काय म्हणेल, हसेल, रामकृष्ण आश्रमामध्ये एक तरुण एका झाडाखाली ध्यान करायचा. ते जुना रामकृष्ण आश्रम होता तेव्हा, आणि रोज मी तिथं ध्यानाला जायचो. तर कोणी जवळ आलं की तो पटकन डोळे उघडायचा, इकडं तिकडं आपण आपलं काहीच करत नाही होत अशा याच्यात तो बसायचा, आणि मग थोडं दूर गेलं की लगेच डोळे मिटून घ्यायचा. याचं कारण त्याला संकोच वाटत होता. अशा प्रकारचा संकोच न बाळगता. नामस्मरणामध्ये संकोच, पूजेमध्ये संकोच, भजनामध्ये संकोच, साधे कपडे घालण्यात संकोच, साधे कपडे जर घालायचे झाले तर त्याच्यात संकोच. टिळा लावण्यात संकोच, माळ घालण्यात संकोच, काय टिळा माळा मुद्रा असं करावं असं मी तुम्हाला सांगत नाहीये, पण जर प्रसंगी तशी वेळ आली तर त्याच्याबाबत संकोच करणं तो मुख्य परमार्थ नाही हे जरी मान्य केलं तरी देखील तुम्हाला संकोच वाटायचा देखील काही कारण नाही. जर एखाद वेळेला प्रसंगी तसं झालं तर एक रिगता ती सुरंगी सुषुम्नेची आहे. तर कोणी एखादे हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सुषुम्नेच्या मार्गाने, सुषुम्नेच्या सुरंगी म्हणजे गुप्त मार्ग, गुप्त मार्गाने चिदाकाशाच्या ठिकाणी जाऊन पोचतात, या भागामध्ये जाऊन पोचतात. सुषुम्ना किंवा मध्यमा ही एक वायूची भावना आहे. आपला जो श्वास आहे तो श्वास नाकपुड्यामधून सहज फुफ्फुसामध्ये पोचतो आणि फुफ्फुसामधून बाहेर पडतो. श्वासाची अशी गती चालू असताना सुषुम्नेची भावना मात्र अशी आहे की सुषुम्नेनी श्वास घेत असताना साधक ऊर्ध्वगामी होतो, तो श्वास देखील ऊर्ध्वगामी होतो. प्रत्यक्षात श्वास इथून वैज्ञानिक दृष्ट्या आत फुफ्फुसात असा उलटा जातो, पण सुषुम्नेच्या भावनेनी साधक त्या भावनेपोटी ऊर्ध्वगामी होतो, प्रत्येक श्वासाबरोबर ऊर्ध्वगामी होतो. आपला जो मूळ श्वास आहे तो श्वास मुख्य नाड्यांमधून वाहत असताना, इडा आणि पिंगला, डावी आणि उजवी नाकपुडी, त्याच्यातून वाहत असतानाच शरीरामध्ये अनेक नाड्या कार्यरत आहेत आणि त्या आपलं आपलं कार्य करत असतात. हे जे नाड्यांचं कार्य आहे असं सांगतात की शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. या नाड्यांचं आपलं आपलं असं काम चालू असतं. त्याच्यामध्ये सुषुम्ना ही जी काल्पनिक नाडी आहे, मध्यमा ही एक काल्पनिक नाडी आहे, ही नाडी ज्ञानाचं वहन करते, ज्ञानाच्या भावनेचं वहन करते. काल्पनिक अशा करता की ती कोणती नेमकी हे डिसेक्शन करून सापडणार नाही, तरी देखील ज्ञानाचं वहन होतं श्वसनाच्या आधाराने, याचा साधकांना अनुभव देखील आहे. म्हणून त्याला सुरंगी म्हणजे गुप्त मार्ग असं म्हटलेलं आहे. जणू काही ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतं की पुढे वैज्ञानिक शरीराचं चिरफाड करणार आहेत आणि प्रत्येक गोष्ट पाहणार आहेत, पण तो गुप्त मार्ग आहे. आपलं मन देखील वायुरूप आहे आणि अमुक ठिकाणी दाखवता येत नाही याचं कारण 72,000 नाड्यांच्या ठिकाणी ते आहे. 72,000 नाड्यांच्या ठिकाणी असणारी जी सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशी जी जाणीव आहे, तर त्या जाणीवेच्या अंगाने ते कार्य करत असतं. त्यामुळं अमुक एका ठिकाणी आहे असं मनाबद्दल देखील सांगता येत नाही, कारण अनेक नाड्यांमधून त्याच्या त्याच्या ज्या संवेदना असतील, त्यांचे त्यांचे जे विषय असतील, तर ते विषय उमटतात आणि त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपल्या मेंदूच्या माध्यमातून आपल्याला समस्त मनाच्या अंगाने त्याच्यापैकीच एक ज्ञानाचं वहन करणारी अशी शरीरामध्ये असणारी महत्वाची नाडी, त्याला सुषुम्ना किंवा मध्यमा असं म्हटलेलं आहे. आणि जो योगाचा ध्यानाचा अभ्यास करणारा साधक आहे त्या साधकाला या सुषुम्ना नाडीशी अत्यंत जिव्हाळा असं वाटत असतो, अत्यंत प्रेम वाटत असतं. तो मध्यमेच्या मार्गातून, सुषुम्नेच्या मार्गातून ऊर्ध्वगामी होत असतो, चिदाकाशामध्ये जात असतो. ऐसी जे ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेदतरूच्या पानवानी हिंडताती, अशा प्रकारच्या ज्ञानाकरता मुनीश्वर म्हणजे ज्यांनी आपल्या स्वतःला उत्तम रीतीने आवरून धरलेला आहे त्याला मुनी मौनी असं म्हटलं जातं. असा जो मुनीश्वर आहे, आपलं जो सगळं प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण, सर्वात सोपं प्रगटीकरण आणि ठळक प्रगटीकरण वाचेच्या अंगाने होतं. त्यामुळे ते प्रगटन थांबवण्याची जी क्रिया त्याला मौन असं म्हटलं जातं. वाचा जर थांबवली म्हणजे प्रत्यक्ष बोलणं जर थांबवलं तरी देखील त्याचं प्रगटन आज चालू असण्याची शक्यता असते. चित्तामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये तेही थांबवण्याचा अभ्यास करणं याला देखील मौन असंच म्हणतात. म्हणून समर्थांनी ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला असं म्हटलेलं आहे. पण शब्दाचं प्रगटीकरण जसं थांबवणं अपेक्षित आहे तसं सगळ्या इंद्रियांचं प्रगटीकरण देखील रोखणं, थांबवणं हे देखील अभिप्रेत आहेच. डोळ्यातून होणारं प्रगटीकरण, हावभावामधून होणारं प्रगटीकरण, चेहऱ्यावरून होणारं प्रगटीकरण हे प्रगटीकरण देखील जो थांबवतो तो मुनी मौनी. सर्व प्रगटीकरणं जर थांबवली जीवाला इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या मार्फत त्यांच्या सहाय्याने अनेक प्रकारांनी कर्म करण्याची सवय लागलेली आहे, ही जर कर्म थांबली तर शुद्ध जाणीव स्वरूप ज्याच्या अधिष्ठानावर इंद्रिय, मन, बुद्धी सर्व प्रकारची प्रगटीकरण करतात त्याला प्रगटीकरण करण्यासाठी साधन राहत नाही. त्याच्यापाशी साधनं फक्त ही तीनच आहेत, देह, मन, बुद्धी एवढी तीनच साधनं आहेत. याच्याखेरीज अन्य साधन नाही आणि जाणून घेण्यासाठी देखील याच्यापेक्षा दुसरा कोणताही उपाय शुद्ध जाणीव स्वरूप अशा जीवाकडे नाही. त्यामुळे बाहेरचं विश्वातलं सर्व जाणून घेणं त्याचं राहतं, थांबतं, तरी देखील तो जाणीव स्वरूप असल्यामुळं आणि जाणून घेण्याची अपरिमित इच्छा त्याच्यामध्ये असल्यामुळं तो आपल्या स्वतःला जाणायला सुरुवात करतो. जर इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या मार्फत जाणून घेण्याचं कार्य थांबलं, त्याचं काही काळ जर थांबवलं गेलं तर तो आपल्या स्वतःला जाणायला लागतो. त्याला सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतात. आपणच आपल्याला तो जाणून राहतो, कारण जाणणं हा त्याचा स्वभाव आहे. जर जाणण्याची साधनं थांबून, त्यांची कार्य थांबून त्याला जर उगाच असा बसवला तर तो आपल्या स्वतःला जाणायला लागतो. अशा रीतीने मुनीश्वर आत्मा समजण्यासाठी म्हणून हा मौनाचा म्हणजे सर्व बाह्य संवेदना, बाह्य व्यापार थांबवण्याचा असा खटाटोप करत असतो. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतानी, उत्कट इच्छा मुनीश्वरांची ज्या ज्ञानाकरता असते आणि ज्या ज्ञानाकरता तो हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न करतो. वेद तरुच्या पानवानी हिंडता ती, पानन पान, पदन पद, चरणन चरण, शब्दन शब्द हिंडतात तिथं अक्षरशः. कुठं? वेदरूपी तरु, वेदरूपी वृक्षांचा पानवानी प्रत्येक पाना आणि पानावर प्रवास करतात. म्हणजे पुस्तक अशा अंगाने ही पानं धरा तुम्ही. आणि वेद कोणी जर तरु असेल तर त्याची असंख्य संहिता ही त्याची पानं आणि प्रत्येक पानावर तो विहार करतो, समजून घेतो, पाहतो कशा करता हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. ऐसी जी ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेद तरुच्या पानवानी हिंडता ती. खरंच वेदांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास किती वर्ष करावा, एका वेदाच्या अध्ययनामध्ये जन्म जरी घातला तरी तो कमीच पडेल. वेद पाठ करणं याच्यामध्येच मती गुंग होऊन जाते. त्याचा अभ्यास, अभ्यास याचा अर्थ त्या अभ्यासाप्रमाणे साधना करणं, करून पाहणं, एक जिज्ञासा धरून. म्हणून नुसतं वाचन नव्हे तर तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. प्रत्येक पाना पानावर वेदरूपी तरुच्या जो कोणी हिंडतो हे काही सोपी गोष्ट आहे. आज भगवद्गीता आपण पाहतो आहोत. 84 साली मी सांगायला सुरुवात केली, 84 नव्हे तेव्हा केंद्र सुरू झालं, 86 साली भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. तर 86, 10, 96 आणि 7, 17 वर्ष झाली. आता हे 18 वर्ष सुरू आहे. एकूण जरी 20 वर्ष झाली तरी तर 13 अध्याय आपला चाललाय. हा वेग अशा करता कमी आहे की आठवड्यातून एकदाच आपण बसतो म्हणून कमी आहे. पण आपण अगदी रोज जरी बसलो असतो तरी काही वर्ष झालीच असती. संपूर्ण भगवद्गीता संपली नसती. 700 श्लोक अभ्यास आणि आपण काय करतोय तर श्रवणाचा अभ्यास करतोय. किती साधना येऊन गेल्या, कर्म, विकर्म, अकर्म, संन्यास, कर्मयोग, स्थितप्रज्ञ लक्षण, ध्यान, भक्ती, ज्ञान, विज्ञान, योग, अनेक प्रकारची विकर्म, चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेल्या अनेक प्रकारच्या साधना. आपण काय अभ्यास केला आपण तोंड ओळख करून घेतो आहोत. जे चाललेलं आहे, प्रतिपाद्य जो विषय आहे त्या विषयाचा जर अभ्यास करायचा झाला, तिथं थांबायचंच झालं तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, किती थांबायला लागेल तुम्हाला कल्पना आहे का? ओम हे जाणल्याखेरीज पुढे जाणारच नाही. जन्म जाईल. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. परमात्म्याचं पहिलं स्फुरण म्हणजे ओंकार आहे. व्यक्त दशेमध्ये येणार, सगुण साकार होताना असणार असं. त्या ओंकारामध्ये कसे त्रिगुण आहेत, कसं सर्व विश्व सामावलेलं आहे, अर्थात तो ओंकार जिथून अव्यक्त परमात्मा व्यक्त दशेला आला, तर व्यक्त असलेला मी, स्वतःला समजणारा मी, त्याच ओंकाराचा आधार घेऊन अव्यक्त दशेला जाऊ शकतो. जर अव्यक्त ओंकाराच्या सहाय्याने व्यक्त झाला असेल तर व्यक्त देखील अव्यक्त ओंकाराच्या सहाय्याने अव्यक्ताच्या बोधाला जाऊ शकेल. आपण आत्मा या बोधाला जाऊ शकेल. थांबायचं. ओम थांबला. किती थांबायचं? आपण अक्षर ओळख करून घेतो आहोत. नमो जी आद्या, तो आद्य आहे, त्याला नमस्कार कसा करायचा? असा नमस्कार केला म्हणजे पोचेल का? का डोकं ठेवलं म्हणजे पोचेल? आणि तो जो आद्य आहे त्याच्या चरणांवर डोकं ठेवायचं कुठं? इथं ठेवू का तिथं ठेवू का तिथं ठेवू? तिथं आहेत रामचंद्रांच्या मूर्ती, तिथं डोकं ठेवल्यानंतर खरंच तो आद्य आहे, त्याला नमस्कार केला असं झालं का, तसा बोध झाला का? तो तर आहे परिपूर्ण. म्हणून तो जो आद्य आहे त्याला जाणून घेणं आणि जाणून घेऊन पुन्हा नम्रतेने शरण जाणं किती काळ जाईल? वेद प्रतिपाद्या, वेदांनी त्याचं कसं प्रतिपादन केलेलं आहे हे समजून घेणं किती काळ जाईल? जय जय स्वसंवेद्या, अशा प्रकारचा हा जो ओम आद्य वेद प्रतिपाद्य असा ईश्वर आहे, तोच आपणच आपल्याला जाणायला समर्थ असा देखील आहे, स्वसंवेद्य आहे. तो कुठं जाणला जाऊ शकतो? तर आत्म्याच्या ठिकाणी जाणला जाऊ शकतो. म्हणून त्याला, गणेशाला ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मरूपा असं म्हटलंय. याचा अर्थ असा की माझ्या आत्मस्वरूपाची जेव्हा मला ओळख होईल तेव्हा गणेशाची ओळख होईल. आता इतकं जर खोल जायचं झालं तर मग पुढचं चरण तरी वाचायचं कधी. ही ज्ञानेश्वरी एवढी मोठी लिहिलेली आहे, त्याच्यात पानोवानी हिंडायचं, पण त्या ज्ञानाकरता असं हिंडलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वराची उतानी वेद तरुच्या पानोवानी हिंडताती देईल गुरु सेवा. या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. हे ज्ञान वेदांच्या अभ्यासाने मुनीश्वर होऊन नाना प्रकारची भजन संकोचरहित चित्तानी करून सुषुम्नेच्या मार्गाने जाऊन तपोदुर्ग ओलांडून क्रतुकोटी कोट्यावधी यज्ञ गोवांडित ओवाळून कुरवंडी करून टाकून देऊन कर्मवल्लींचा छेद घेऊन कशा रीतीने प्राप्त होईल. कोणाची एकाची अशी श्रद्धा असते की या सर्व गोष्टी करत असताना गुरुसेवा देखील झाली पाहिजे तरच या ज्ञानापर्यंत पोहोचता येईल. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. शतजन्म ओलांडून जे जातात ओवाळून जे टाकून देतात देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. अर्थात बरोबर पुढच्या वेळेला याचा अर्थ 2 जानेवारी आहे त्या दिवशी आपल्या इथे येणारे सद्भक्त आर के शेठ यांच्या गावी खडकीला त्यांनी एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर निर्माण केलेलं आहे आणि त्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी म्हणून आपल्या इथून केंद्रातून बरीच मंडळी जाणार आहेत. दुपारच्या वेळेला अर्थात हा कार्यक्रम आहे. सकाळी अध्यात्म मंगलधामची स्वच्छता साफसफाई असा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या गावी खडकीला, खडकी म्हणजे इथलं खडकी नाही, खडकी दापोडी नव्हे, धनराज पिलेचं गाव नव्हे, तर इकडं नसरापूरच्या बाजूला एक खडकी म्हणून गाव आहे, तर तिथं आपण जाणार आहोत. आपल्यांपैकी म्हणजे इथं असणाऱ्यांपैकीही ज्यांना जे येऊ शकतील अशा मंडळींना तिथं येता येईल. अध्यात्म मंगलधामची साफसफाई झाल्यानंतर तिथं जायचं आहे याचा अर्थ 12 दरम्यान तिथं आपण पोचू असा अंदाज आहे. 10:30 तिथलं सगळं संपेल आणि 10:30-11 जर निघालो तर 12 वाजेपर्यंत आपण शिवापूरच्या तिथं जे खडकी गाव आहे तिथं पोचू. स्कूटरवर कोणी येऊ नका, मोटरसायकलवर कोणी येऊ नका, कारण तो जो हायवे आहे त्या आपल्या याचं निमित्त होऊन कोणी अशा प्रकारे धाडस करून तिथं यावं अशी माझी इच्छा नाही. तर कोणी जर गाडी काढत असेल, 4-चाकी गाडी काढत असेल आणि आपल्या इथल्या साधकांना जर समाविष्ट करून घेत असेल तरच आपण या. गाडी घेऊन यायला मात्र हरकत नाही. केंद्रामधून जी मंडळी जाणार आहेत ती तशी जाणार आहेत. तरुण मंडळींना ज्यांना गाडीतून येता येत नाही कारण एवढ्या काही गाड्या अवेलेबल होतील असं नाही, तर आरकेशेट ट्रकची व्यवस्था करणार आहेत. आपल्याला कधी ट्रकमधून प्रवास करण्याचा अनुभव नाही, आपण बिहारमध्ये जन्माला यायला पाहिजे होतं तर मग ट्रकमधून आपण खूप प्रवास केला असता. तर ट्रकमधून तरुण मंडळींना आणि फार तर तरुण मुलींना, बायकांनी ट्रकमधून यावं असं मला वाटत नाही, मोठ्या पुरुषांनी ट्रकमधून यावं असं मला वैयक्तिक वाटत नाही.
कारण तो अजिबात सुखावह नसेल ना प्रवास, थोडे हादरे असतील. त्या हादऱ्यांमध्ये तरुण वर्ग त्यांची त्यांच्या तऱ्हेने आनंद घेऊ शकतो. त्यामुळं ज्यांना अशा रीतीने यायचं आहे त्यांनी आपली नावं विलासदादांकडे द्यायची आहेत. म्हणजे जे ट्रकनी येतील, ट्रक याचा अर्थ काय, छोटी त्यांची ती 408 काय म्हणतात अशी जी गाडी आहे, अशा प्रकारची एखादी गाडी असेल मागं सतरंजी वगैरे टाकून अथवा उभरवून असं येता येईल. आणि जे कारमधून येणार असतील त्यांनी देखील विलासदादांकडे नावं द्यायला हरकत नाही, कल्पना येण्यासाठी की तिथं किती लोक येणार आहेत. पण यायला हरकत नाही, तिथं कार्यक्रम काय होईल, गेल्या गेल्या भोजनाचा कार्यक्रम होईल. 12 वाजता आपण जाणार आहोत, गेल्या गेल्या भोजन होईल तिथं, आणि भोजन झाल्यानंतर मग भजन होईल. सामूहिक अभंग तिथं म्हटले जातील एक थोडा वेळ, फार अगदी आपण हे करू असं नाही. भोजन झाल्यानंतर मग सामूहिक भजन, मी थोडा बोलेन आणि आपण परत येणार आहोत. पण परत येताना म्हणजे एकूण हा सगळा कार्यक्रम 4:30 पर्यंत आपण परत यायला जर निघालो तर आपण 6:30 पर्यंत इथं येऊ. सकाळी 6 वाजता बाहेर आपण, मी तरी पडणार आहे अध्यात्म मंगलधामला जाण्यासाठी, तर संध्याकाळी 6 घरी येईन आणि पुन्हा आल्यावर प्रवचन करायचं. इतका ताण घ्यायला नको.